ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
केनिया स्थानिक उत्पादनामध्ये सुधार असूनही जानेवारी ते जून दरम्यान साखर आयातीत वाढ. केनियामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखरेची आयात 19% वाढली आहे, तर स्थानिक उत्पादनात वृद्धी होत आहे. साखर संचालनाच्या नुसार जानेवारी ते जून दरम्यान साखरेची आयात 237,581 टन राहिली, जी गेल्या वर्षाच्या समान अवधीत 242 टन होती. खासगी कारखानदारांच्या ऊसाच्या पुरवठ्याच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक उत्पादनात वाढ झाली आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादनात 22% वाढ नोंदवली गेली आहे. केनियामध्ये सर्व खासगी कारखान्यांनी उत्पादकतेत मोठी सुधारणा केली आहे. स्थानिक उद्योगांनी अधिक स्वस्त साखर आयातींपासून वाचवण्याची तयारी केली होती, ज्यामुळे केनिया सरकारने 2 जुलैपासून साखर आयात रोखली आहे.